चितर कर्मांक 19 थोमा इश्वास ठेवतो. प्रभू येशू मरणातून उठल्यावर तो आपल्या काही मित्रायले भेटला, त्याच्या संग बोलला, त्याच्या संग जेवला. पण त्याच्या चेल्यापैकी एक होता थोमा. त्याने विश्वास ठेवला नाही की येशू मरणातून उठला आहे म्हणून. त्यानं म्हणलं की जोपर्यंत मी त्याच्या जखमात हात लावून पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणारच नाही. मग काही दिवस झाल्यावर सारे जण बंद घरात जमा झाले होते तेव्हा येशू त्याच्या मनात आला आणि थोमाले म्हणाला, थोमा तुझा हात इकडे आण आणि माझ्या जखमा पाय. हे पाहून थोमानं विश्वास ठेवून त्याच्या पाया पडून येशूले म्हटलं, माया प्रभू माया देवा. येशून थोमाले म्हटलं, तू पाहून विश्वास ठेवला पण मले न पायता विश्वास मिळवतात ते धन्य आहेत.